పరమహంస సద్గురు స్వామి నాగనాథాయ నమః. పరమహంస సద్గురు స్వామి మకరందనాథాయ నమః. జయాతి నావతి సరావో దర్శన ప్రశస్తి భావో జయాతి సంగే బ్రహ్మ భావో భ్రాంతా తరి. आपण आपल्या प्राणप्रिय सद्गुरूंची स्वामी माधवनाथांची जन्मशताब्दी साजरी करत आहोत. 2 ऑक्टोबर रोजी दिमाखदार सोहळ्याने याचा शुभारंभ झाला आणि आपण संपूर्ण वर्षभर आपण स्वामीजींचे निरनिराळ्या अंगाने दर्शन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या महिन्यामध्ये असणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून स्वामीजींची ज्ञानेश्वर भक्ती असा आजच्या या विशेष केंद्राचा विषय आहे. स्वामीजींची ज्ञानेश्वरीची एकरूपता गुणांच्या अंगाने मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे आणि स्वामीजींची ज्ञानेश्वर भक्ती भावाच्या अंगाने, प्रेमाच्या अंगाने सद्भक्त सौभाग्यवती मोनिका निर्वडे मांडण्याचा प्रयत्न करेल. अशा या गोड कार्यक्रमाची सुरुवात आपण एका अभंगाने करणार आहोत. अभंग सादर करतील सद्भक्त सौभाग्यवती लवली कन्या साहेब.
Thank you.
ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेंद्र राजे संत सम्राट संत शिरोमणी आणि स्वामी माधवनाथ गुरु हा संत कुळीचा राजा अशा सद्गुरूंच्या ज्ञानेश्वर भक्तीविषयी आपण काय बोलणार. दोघेही उत्तुंग हिमशिखरे आणि आपली बुद्धी आपली शक्ती आपला भाव अत्यंत अल्प, परंतु या चिंतनाने मन पवित्र होते. गुरुभाव सद्गुरूंविषयी प्रेम वाढीला लागते म्हणून हे धाडस करायचे. गुरु शिष्य देवभक्त ही नाती जन्मजन्मी चालत आलेली असतात. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी आणि स्वामीजी हे एक पारमार्थिक विश्वातील असेच नाते. ज्ञानेश्वरी हातात येण्याआधी स्वामीजींचा उपनिषदे भगवद्गीता दासबोध आदी ग्रंथांचा अभ्यास झालेला होता. या ग्रंथांच्या चिंतनाने त्यांचे आचार विचार व्यापून टाकलेले होते. त्यांची वैचारिक बैठक पक्की होती आणि 27 जून 1958 या दिवशी त्यांना अचानक अंतप्रेरणा झाली की आपण ज्ञानेश्वरी वाचावी आणि निरूपण रूपाने लोकांना सांगावी. अंतप्रेरणा इतकी जबरदस्त होती की त्याच दिवशी ज्ञानेश्वरीच्या प्रांतस्तुका निरूपणाला सुरुवात देखील झाली. हा ज्ञानयज्ञ अखेरपर्यंत चालू होता. सर्वसामान्यांना परमगहन वाटणाऱ्या ज्ञानेश्वरीतील अवघड ओव्यांचे अर्थ त्यांना सहजपणे उलगडत गेले किंवा सद्गुरूंच्या कडूनच समजू शकणारी प्रमेये त्यांच्या बुद्धीला सहज समजू शकत होती. म्हणूनच गतजन्मी केव्हा तरी त्या जीवावर ज्ञानेश्वरीचे सुसंसार घडविले गेले असले पाहिजेत असे ते स्वतःच म्हणतात. स्वामीजींनी ब्रह्मसूत्र योगसूत्र दासवत आदी ग्रंथांवर प्रवचने केली, परंतु तरी सुद्धा ज्ञानेश्वरीशी त्यांचे एक अनामिक नाते होते. ज्ञानेश्वरी हा त्यांचा अत्यंत प्रिय ग्रंथ होता. ज्ञानेश्वरीचे अथवा ज्ञानेश्वर महाराजांचे गौरव सांगताना त्यांचे ज्ञानेश्वरी व ज्ञानेश्वर महाराज यांच्यावरील प्रेम विशेषत्वाने लक्षात येते. स्वामी माधवनाथ हे लोकोत्तर महापुरुष होते. युगपुरुष ज्याला म्हणता येईल असे ते होते. समाजामध्ये जो क्रांती घडवतो, समाजाला चेतना मिळेल असे कार्य करतो त्याला लोकोत्तर महापुरुष म्हणतात. जसे ज्ञानेश्वर महाराज होते, समर्थ होते, शिवाजी महाराज होते, रामकृष्ण परमहंस होते, या महापुरुषांनी जसा समाज जागवला, समाजाला चेतना दिली तेच कार्य स्वामीजींनी केले. स्वामीजींनी सुशिक्षित समाजाला चेतना दिली. समाजातील सुशिक्षित प्रतिष्ठित व्यक्तींमध्ये ज्ञानेश्वरीला प्रतिष्ठा मिळवून दिली. ज्यांना ज्ञानेश्वरी म्हणजे काय हे देखील माहीत नव्हते अशा समाजामध्ये ज्ञानेश्वरीची प्रतिष्ठापना केली. हे सर्व त्यांनी स्वतःच्या ज्ञानेश्वरीमय जीवनावरून व स्वांतस्तुखाय निरूपणातून केले. आत्ताच्या यांत्रिक युगात सुद्धा ज्ञानेश्वरी जगता येते हे त्यांनी स्वतःच्या आचरणावरून सिद्ध केले. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ फक्त वाचायचा अथवा पारायणाचा ग्रंथ नाही, तर तो जीवनात उतरवण्याचा ग्रंथ आहे. ते एक जीवनशास्त्र आहे असे ते म्हणत. ते म्हणत असत की बाळासाहेब पुढे ज्ञानेश्वरी की जीपटू शिरो. भगवद्गीतेचा आदर्श पुरुष म्हणजे स्वामीजी. ज्ञानेश्वर महाराजांनी जो कर्मयोगी ध्यानयोगी भक्तयोगी हितप्रज्ञ गुणातीत महापुरुष वर्णन केला आहे त्याची सगुण मूर्ती म्हणजे स्वामीजी.
स्वामीजी म्हटलं तर समोर येते की ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वर माऊली. स्वामीजींच्या जीवनातून ज्ञानेश्वरी काढली पण जीवन शून्य असं ते स्वतः देखील कितीतरी वेळा म्हणायचे. ज्ञानोबा म्हणजे ज्ञानोबा असं ते कित्येक प्रवचनात इतक्या प्रेमाने म्हणायचे की त्या 3 शब्दांमध्ये माऊलींविषयीच सर्व प्रेम मूर्त स्वरूपात साकारायचे. ज्ञानोबा म्हणजे साधकांचे माळीबा. सगळ्या जगाची माऊली आहेत ते. भगवद्गीतेमधील तत्वज्ञान जे संस्कृत मध्ये आहे ते सर्वांना सहज समजावं म्हणून ज्ञानोबांनी अधिक विस्तृतपणे मराठीत ज्ञानेश्वरी लिहून सांगितलं. अर्जुनाला गीता सांगताना भगवंताच्या मनात नेमका काय विचार असेल तो हेरून कोणता भाव असेल तो जाणे. माऊलींनी आपल्या ज्ञानेश्वरी ते भाव स्पष्ट केले आहे. भगवंत ज्ञानेश्वर रूपाने आपल्यावर त्यांना अवघडते काय. ज्ञानोबांचं जीवन आणि ज्ञानेश्वरी हे एकच आहे. जो कोणी ज्ञानेश्वरीचा अभ्यास करेल त्याच सांगितल्याप्रमाणे साधना करेल त्यातील एकेका ओळीचं चिंतन मनन करेल त्याला समजेल की ज्ञानेश्वर महाराजांचे आपल्यावर काय उपकार आहेत ते. जशी एखादी होडी असते ती कशी तरी धडपडत समुद्राच्या पैलतीरापर्यंत जाते पण एखादं मोठं गरबत असतं ते अनेक जणांना आपल्यामध्ये सामावून घेऊन पैलतीराला जात. तसं एखादा साधक जेमतेम स्वतः पुरता मोकळा होऊन जाऊ शकतो पण अनेकांना परमार्थ मार्गावरून अंतिम ध्येयापर्यंत नेण्यासाठी विलक्षण सामर्थ्य पाहिजे जे माऊलींना सहज साध्य झालं. हे स्वामीजींचे ज्ञानेश्वर महाराजांविषयीचे विचार होते. पण स्वामीजींनी देखील हे सर्व गुण त्यांच्या जीवनात तंतोतंत उतरवले होते. माऊलींवर स्वामीजींचं विलक्षण प्रेम होत. माऊली माऊली ज्ञानोबा ज्ञानोबा असं इतक्या प्रेमाने आणि आर्ततेने साथ घालायचे की जणू प्रत्यक्ष समोर माऊलीच उभे आहे. ज्ञानेश्वरीचे अंतरंग अधिकारी असलेले स्वामीजी अंतर्बाह्य पूर्णपणे माऊलीमय झालेले होते. पांढरे शुभ्र धोतर पांढरे स्वच्छ अंगावर घेतलेले उपरणे गोरीपान तेजपूज मूर्ती गळ्यात तुळशी माळ असा त्यांचा खास होता. ते पाहून कितीतरी साधकांना ते माऊलीच भासत. असंच एकदा एका सारिकेलाही ते ज्ञानोबास भासले होते. त्यावेळी ती प्रवचनाला आली होती. प्रवचनाच्या आधी काही मिनिटे स्वामीजी म्हणजे तेव्हाचे बाळासाहेब ध्यानाला बसायचे. तिने पाहिले की आसनावरील व्यक्ती ध्यानस्थ होती पण ते बाळासाहेब नव्हते. ज्ञानेश्वर स्वरूपातच बाळासाहेब होते. अर्धवून मिलित डोळे वर्ष काही आनंद जळे. ज्ञानेश्वरांचे तेच पावते तेच आसन आपल्या भावसमाधीत रंगलेले ज्ञानेश्वरच तिला दिसले. ध्यानी मनी स्वप्नी सुद्धा स्वामीजींचे सतत भगवद्गीता ज्ञानेश्वरी याचे चिंतन म्हणून सुरू असायचे. कुठल्याही काम करताना प्रत्येक गीतेमधील श्लोक ज्ञानेश्वरीच्या ओव्या सतत म्हणायचे पण झोपेत सुद्धा त्यांना तेच असायचे. एकदा एका योगसूत्राच्या प्रवचनात स्वामीजी सांगत होते की रात्री त्यांना स्वप्न पडलं. त्यातून जाग आली रात्री 2 वाजता. तेव्हा असं लक्षात आलं की माझी छाती भरून आली आहे. जसं प्रवचन करताना होत ना तस. मग सहज आठवलं तर स्वप्नातही मी ज्ञानेश्वरी सांगत होतो. मी तळमळून सांगत होतो ज्ञानेश्वरी नुसती वाचा, त्याचा अभ्यास करायचीही गरज नाही, कोल्ड ड्रू द्यायचीही गरज नाही, नुसती वाचली तरीही मुक्त व्हा. श्रवणे पठणे अर्थे मोक्षची लाभे. हे तळमळून सांगण्यामुळे स्वामीजींची छाती भरून आली होती. तसंच एका साधिकेला व्यस्त म्हणाले, मला रात्री 2 वाजता जाग आली तर मी काय केलं असेल. मी ज्ञानेश्वरीतील ऋतुगमनाच्या ओव्या पहिल्या अध्यायापासून शेवटच्या अध्यायापर्यंत आठवत गेलो. त्या आठवता आठवता कधी मला झोप लागली ते कळलंच नाही. ते ज्ञानेश्वरी नुसते वाचत नव्हते तर जणू ज्ञानेश्वरीचा त्यांनी ध्यासच घेतला होता. प्रवास करताना सुद्धा ते ज्ञानेश्वरीच्या डोळ्या वाचन किंवा त्यावरचं चिंतन असंच करत असत. इतकंच काय त्यांच्या संसारातही सतत ते माऊलींना बरोबरच ठेवत. त्यांच्या घरात माऊलींची एक खूप सुंदर मूर्ती त्यांनी बनवून घेतली होती. रोज सकाळी स्वामीजी इतक्या प्रेमाने तिची पूजा करायचे की जणू प्रत्यक्ष माऊली तिथे बसले आहेत. मूर्तीच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवायचे. घरातून बाहेर पडताना देखील ते नेहमी माऊलींना प्रेमभराने नमस्कार करून मगच निघत असत. मोठ्या कार्यक्रमाला जाताना देखील माऊलींना आधी नमस्कार करायचे आणि मग निघायचे. इतकंच काय तर जेव्हा त्यांना अर्धांग वाजवण्यात आला आणि हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी अँब्युलन्स आली तर तेव्हा देखील देहाची उजवी बाजू अधूर झालेली असताना सुद्धा त्यांनी घरातून निघताना ज्ञानोबांना स्वरूपानंदांना नमस्कार केला. एकदा ते संतोष ताराताईला असं म्हणाले होते की ज्ञानोबा तेवढे स्वप्नात आले नाहीत कधी. बोलवणे महाराज, श्रीधर स्वामी महाराज वगैरे संत माझ्या स्वप्नात आले पण यावर नाही आले. आणि खरोखर माऊलींनी देखील आपल्या या भक्त राजाची ही इच्छा सुद्धा पूर्ण केली. खरोखर दोन दिवसातच त्यांच्या स्वप्नात ज्ञानोबा आले. ते आले म्हणून स्वामीजींनी ताराताईला उत्पत्ती लावायला सांगितले. ज्ञानोबा अति मधुर आवाजात ओव्या म्हणत म्हणत खोलीत आतमध्ये आले आणि स्वामीजींच्या घरातील या लाडक्या मूर्तीमध्ये विलीन झाले. मंडळाचे जेव्हा मोठे कार्यक्रम असायचे तेव्हा देखील आल्यावर स्वामीजी सर्वात आधी माऊलींना प्रेमपूर्वक नमस्कार करायचे. खूप प्रेमाने मूर्तीच्या चेहऱ्यावरून हात फिरवायचे. स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळाचा 25वा वर्धापन दिन उत्सव जेव्हा हुजूर बागेत मोठ्या प्रमाणात साजरा झाला त्यावेळी शेवटच्या दिवशी जेव्हा गीता पठणाचा कार्यक्रम होता तेव्हा स्वामीजी मात्र 2.5 तास संपूर्ण गीता पठण होईपर्यंत स्टेजच्या कडेला एखाद्या सेवकाप्रमाणे हात जोडून उभे होते. कुठलाही मोठा कार्यक्रम झाल्यानंतर देखील स्टेजवर ते माऊलींना दंडवत घालायचे. चेष्टा मस्करी करताना सुद्धा त्याचा संबंध ते बरोबर ज्ञानेश्वरीतील ओवळीशी जोडायचे. मग ते पुणा साधकाचं नाव घेऊन बरोबर ज्ञानेश्वरीतील एखादी ओवी म्हणून दाखवायचे किंवा माझं आडनाव वाकडे आणि त्यात ते ज्ञानेश्वरी कुठेही नाही म्हणून हळहळायचे. एकदा त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसा निमित्त तर त्यांनी उखाणाही घेतला होता तर तोही ज्ञानेश्वरीला घेऊन आले. ज्ञानेश्वरी दासबोध यांना मी नवी चरला त्यांचा सहवास लाभो जन्मोजन्मी किंवा ज्ञानेश्वरीचा सुगंध चंदनाचा परिमळ चरला त्यांच्या संगतीत प्रेमाचा सुकाळ. एकदा असे दुकानात बसले असताना एखादा गंभीर प्रश्न विचारावा असं म्हणाले, तुमच्यापैकी कोणाला ते डी बी कुलकर्णी माहित आहेत का? तुमच्या रोजच्या परिचयाचे आहेत ते. सर्वांनी हार पत्करली. मग ते म्हणाले, डी बी कुलकर्णी म्हणजे ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी. अशा वेळेला पंढरपूरला जाण्यासाठी जेव्हा ज्ञानोबा तुकोबांच्या पालख्या पुण्यात यायच्या तेव्हा स्वामीजींच्या या माऊली प्रेमाला उधाण यायचं. दरवर्षी फर्ग्युसन कॉलेज गेट जवळ सर्व साधकांसमवेत ते माऊलींची वाट पाहत उभे असायचे. पांढरा शुभ्र सदरा व धोतर परिधान केलेले कपाळी बुक्का असलेले दर्शनासाठी आतून झालेले स्वामीजी ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम हे इतकं आर्तप्रेम म्हणायचे की नरून भूलोकीचं हे वैकुंठच तिथे साकारायचं. ते संपूर्ण वातावरणच भारावलेलं असायचं. माऊलींचं दर्शन कसं घ्यायचं हे देखील स्वामीजींचं ठरलेलं होतं. एकदम जाऊन माऊलींचं दर्शन घेणं त्यांना मुळीच मान्य नव्हतं. आधी थोडं वाचन करावं, 12वा अध्याय किंवा ज्ञानेश्वरीतील थोड्या ओव्या वाचाव्या, त्याचं चिंतन करावं, स्तोत्र अभंग म्हणत जावं. हे सर्व कशासाठी? तर विशिष्ट वातावरण निर्मितीसाठी, मनाच्या मशागतीसाठी. ते असं म्हणायचे की दर्शन घेताना माऊलींनी जर विचारलं दर्शनासाठी आलास ठीक आहे पण येताना माझ्यासाठी काय आणलंस, कोणत्या तयारीने तू आलास, मला नुसता नामाचा गजर नको, मला पाहिजे तो अंतःकरणाला भाव, कारण आम्ही भावाचे घेतलेले. अशा या आपल्या प्राणप्रिय स्वामीजींचं त्यांच्या परमदैवतावर कैवल्याचा पुतळा असलेल्या माऊलींवर अतुलनीय प्रेम होतं. जणू त्यांच्या जीवाचं जीवन म्हणजे माऊली होते. अभय सत्वशुद्धी अहिंसा सत्य तेज दया क्षमा शांती या आणि अशा कितीतरी दैवी गुणांचं अवतरण स्वामीजींच्या जीवनात आढळत. ते कसं ते आता आपण सर्वत्र मोरेश्वर दादांकडून ऐकूया.
हे विहित कर्म पांडवा आपला अनन्य बोलावा आणि ह्याची परमसेवा म्हणजे सर्वात्मकाची. आपले नित्याचेच कर्म परंतु त्याला भावाचा अनन्यतेचा ओलावा देऊन परमात्म्याची सेवा म्हणून कसे करायचे हे स्वामीजींकडे पाहून समजते. शिवणकाम करताना अथवा टेनिस कोर्टावर टेनिस खेळताना त्यांच्या जिभेवर गीता उपनिषदांचे श्लोक अथवा नाम असायचे. ब्राह्मणा ब्रह्मसूत्र येरा स्तोत्रका नाममंत्र हे त्यांनी सर्वसामान्य सांसारिक कर्म करत असताना जगून दाखवले. त्यांची
रोजची देवपूजा सुद्धा एखाद्या समारंभाप्रमाणे असायची. स्वामीजी व सल्लाताई हे जोडीने रोजची पूजा करत असत. तरी स्वाधिकाराचे नावे जे वाटिया आले स्वभावे ते आचरे विधिगौरवे शृंगारुनी. ही ज्ञानेश्वर महाराजांची अपेक्षा स्वामीजी प्रत्येक कर्मात पुरी करताना दिसत. जीवनातील प्रत्येक गोष्टींची दखल स्वामीजी रसिकपणे घेत असत. अनेक गोष्टींमध्ये ते कौतुकाने सहभागी होत असत. अनावश्यक अथवा अयोग्य गोष्टी मोठ्या खुबीने सांगून काढून टाकत असत. तेही समोरच्या व्यक्तीला न दुखावता या सर्व गोष्टी ते सहजपणे करत असत. त्यामध्ये कुठेही कर्माचा ओढाताणपणा किंवा कर्तेपणाचा भाव हा कुठेही नसे. श्रुती स्वभावता बोलले, गंगा काजेविण चाले, तैसे अवस्टंबहीन भले वर्तने जयाचे. ऋतुकाळी तरी फळती परी फळलो हे नेणती, तया वृक्षांची ऐशी वृत्ती करमी सदा. परी हे मिया केले अथवा माझे सिद्धी केले, ऐसे नाही उरले वासने माझी. कोळीजन त्यांना म्हणते की स्वामीजी हे सर्व आपल्यामुळे झाले. तर त्यांची दृष्टी लगेच बाजूला लावलेल्या संतांच्या सद्गुरूच्या तत्पिढींकडे जायची. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब, येर माणसपणाचे भांब लौकिक भागू. स्वामीजी हे चालते बोलते ज्ञानाचे बिंब होते. स्वामीजींचे ज्ञान, त्यांची ज्ञानावस्था आपल्याला काय समजणार. त्यांचा बोध जरी आपल्याला कळला नाही तरी तयाचे अवयव हे सुखाचे कोंब हे मात्र निश्चितच समजत होते. त्यांच्या केवळ सहवासाने शांती समाधानाचा लाभ होत असे. ब्रह्मरूप झालेल्या त्यांच्या देहातून ती शांती तो आनंद प्रकट होत असे. त्यांच्या केवळ असण्याने सुद्धा आनंदाची पखरण होत असे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसे, जयाची ठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा, सुखाची चढावा असणे जयाचे, असे त्यांचे अस्तित्व होते. स्वामीजींचे बोलणे देखील शांत स्निग्ध प्रेममय असे. तात आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. त्यांच्या त्या प्रेममय बोलण्याने आलेली व्यक्ती विरघळून जात असे. येजा एवढेच त्यांचे बोलणे सुद्धा आपल्या अंतःकरणात असलेल्या प्रेमाला ताक घालीत असे. समोर आलेल्या व्यक्तीमधील एखाद्या छोट्याशा गुणाचे देखील ते कौतुक करीत असत आणि तो आहे तेथून त्याला पुढे नेत असत. चंद्र डिंगवणी धारा निघता नवती गोचरा, परी एकत्रे चकोरा निघती दोंदे. त्यांच्या त्या इवल्याविल्याच्या डोळ्यांमध्ये विश्वाचे कारुण्य साठवले आहे असेच वाटत असे. केंद्रात आल्यावर एकदा तरी त्यांनी आपल्याकडे पाहावे असे वाटायचे. त्यासाठी केंद्रात लवकर येणे, अगदी पुढे बसणे हे सहज व्हायचे. नमस्काराच्या वेळी त्यांचा पाठीवरून फिरणारा हात, त्यांचा तो स्पर्श अजून जसाच्या तसा स्मरणात आहे. स्वामीजींचे मन अत्यंत मृदू सुकोमल होते. वारियाची धाव तैसे सरळ भाव, शंका आणि हाव नाही जया. किंवा अमृताची धार तैसे उजू अंतर. कोणीही दुःखी खिन्न झालेला त्यांना आवडत नसे. ते म्हणत की कोणी खिन्न उदास झाला तर त्याचा मला त्रास होतो. पायी काटा नेहटे तव व्यथा जीवी उमटे, तैसा कोळे संकटे कोडिलांचे. पावो शीतलता लाहे इथे डोळ्याची लागी होय, तैसा परसुखे जाये सुखावतू. कोणत्याही प्रसंगांनी त्यांची शांती क्षमा कधी घडलेली पाहिली नाही. ऐसा हर्ष शोक रहितू जो आत्मबोधे भरितू, तो जाणपा प्रज्ञायुक्त धनुर्धरा. या ज्ञानदेवांच्या वचनाची सत्यता स्वामीजींजवळ अनुभवता येते. कितीही व्यग्र अशांत अशी व्यक्ती जरी त्यांच्याकडे आली तरी जाताना मात्र ती शांत तृप्त होऊन जात असे. स्वामीजींच्या जीवनात अनेक निंदेचे अपमानाचे प्रसंग आले, परंतु त्या सर्व प्रसंगांच्या वेळी ते शांत क्षमाशील असेच होते. समोरची व्यक्ती अपराधी आहे, आपण त्याला क्षमा करत आहोत असा भावही त्यांच्या चेहऱ्यावर नसे. जयाची या ठाई न साहणे काहीची नाही, आणि साहतू असे ऐसेही स्मरण नव्हे. हे अनाक्रोश क्षमा जयापाशी प्रियोत्तमा, जाण तेणे महिमा ज्ञानाची गा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याप्रमाणे ज्ञानाचाही महिमा वाढवणारी अनाक्रोश क्षमा त्यांच्यापाशी होती. आम्ही पूर्ण काम होवोनी आत्मस्थिती राहोनी, तरी प्रजा हे कैसेरी विस्तरेल, असा सर्वसामान्यांचा कळवळा असलेल्या स्वामींचे जीवन गंगेप्रमाणे पवित्र शांत तृप्त असे होते. गंगाजली जनसामान्यांचे पापताप नष्ट करत तीरावरील वृक्षांचे पोषण करत समुद्राला जाऊन मिळते त्याप्रमाणे स्वामींचे जीवन परमात्मा सागराशी एकरूप होऊन आलेल्या जीवांना शांती सुखाचा मार्ग दाखवत त्यांच्या जीवनातील अज्ञान अंधकार नष्ट करून तेजाची प्रकाशाची दालने उघडणाऱ्या तापहीन मार्तंडाप्रमाणे होते. का फेडित पाप ताप ओखित तीरीचे पादप समुद्रा जाया आप गंगेचे जैसे का जगाचे आंध फेडितू श्रियेची रावळे उघडितू निघे जैसा पाश्वतू प्रदक्षिणे. वैयक्तिक जीवनात कोणतीही अपेक्षा कोणताही स्वार्थ नसलेले स्वामीजी त्यांच्याकडे आलेल्या साधकांचे कल्याण व्हावे त्यांची सुख उन्नती व्हावी अशी इच्छा बाळगून असत. किंबहुना हाच त्यांचा स्वार्थ होता. किंबहुना दिवस राती वडिलांची सुख उन्नती आणि तर आणतर स्वार्थी प्रवेशिले. जे अमृताची ओतरी की प्रेमती पिऊन मातरी म्हणून अर्जुन मोहे गुंतरी निभो नेणे. स्वामींच्या ठिकाणी एक जबरदस्त आकर्षण शक्ती होती. ती आकर्षण शक्ती म्हणजे त्यांचे निष्काम निर्व्याज प्रेम. हे प्रेमच त्यांच्या दैवी कार्याचा पाया होता. त्यांच्या दैवी गुरुकार्याची इमारत प्रेमावरच उभारलेली होती. येणारा प्रत्येक जण त्यांच्या प्रेमामध्ये न्हावून निघत होता. कधी एखाद्याने वैकुंठात जावे तो तिने वैकुंठाची केले आगळे. कोणी एखादा वैकुंठाला जाईल तर त्यात नवल नाही. परंतु स्वामीजींसारखा महापुरुष या प्रेमाच्या बळावर आपण आहोत तिथेच वैकुंठ निर्माण करतो. केंद्राचे साजरे होणारे मोठे मोठे उत्सव स्वामीजींसमवेत केंद्राच्या निघालेल्या आनंद यात्रा व स्वामीजींचे नित्याचे ज्ञानेश्वरी प्रवचन इथले दृश्य वैकुंठापेक्षा निराळे नसणार. रविवार सकाळचे ध्यान आणि त्यानंतरचे प्रवचन हे या सर्वांवर मात करणारे असायचे. स्वामींचा दरबार सर्वांसाठी खुला असायचा. स्वामीजींसमवेत ध्यान ही मोठी पर्वणीच असायची. कोणीही या ध्यान करा आनंद लुटा. समर्थात या पंक्ती भोजने कळल्या वळल्या एकही पक्वाने. श्रीमंतांच्या घरी जसं सर्वांना एकच पक्वान असते पंक्तीभेद नसतो तसे स्वामींच्या या दरबारात सर्व समान होते. इथे कोणी उच्च नाही कोणी नीच नाही कोणी श्रीमंत नाही कोणी गरीब नाही स्त्री पुरुष भेदभाव नाही. सर्वांनी या जेवढे जमेल तेवढे घ्या आनंद लुटा. सर्वांच्या झोळीत स्वामीजींनी भरभरून दान घातले. ज्याची जेवढी साधना जितकी तयारी तितके प्रत्येकाने लुटले. जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती श्रीगाला भक्तीपंथी जगा देतो कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी ती जलाजीय परी तळवटू घे. इतके सर्व करून ते अत्यंत विनम्र असत. ते म्हणत की मी फक्त पोस्टमनचे काम करतो करता करविता तर ही संत मंडळी आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे स्वामीजी जेव्हा बाळासाहेब होते लहानपणापासून साधना करत होते. पुण्यात आल्यानंतरही भगवद्गीता वाचन चालू होत. दासबोध ग्रंथ हातात आला होता. त्यावर त्यांचं चिंतनही चालू होत. त्यावेळी अचानक त्यांना अंतप्रेरणा व्हावी आणि त्यांनी ज्ञानेश्वरी आणावी त्यावर निरूपण करावं. मला असं वाटतं ही त्यांच्यावर आणि आपल्यावरही झालेली माऊलींची खरी कृपा. कारण त्याआधी ते कधीही आळंदीला गेले नव्हते की त्यांनी ज्ञानेश्वरी वाचली नव्हती. उलट ते दासबोधाचाच अभ्यास करत होते. पण त्यांनी ज्ञानेश्वरीवर निरूपण चालू केली. तीही इतकी तर्कशुद्ध भावपूर्ण की जणू माऊलींना इथे काय म्हणायचंय याचा भावार्थ फक्त त्यांच्याच करून ऐकावा. निरूपण चालू झाल्यानंतर तर स्वामीजींना कित्येक वेळा माऊलींच्या परमकृपेचा अनुभव आला. सर्वप्रथम जेव्हा ते आळंदीला गेले होते आणि नृसिंह स्वामींच्या मठात ध्यानाला बसले होते तेव्हा त्यांना सर्वप्रथम निर्विकल्प समाधीचा अनुभव आला. त्यानंतर जेव्हा ज्ञानेश्वरी निरूपणाला 12 वर्षे पूर्ण झाली तेव्हा स्वामी सत्यदेवानंद सरस्वती भर दुपारी आळंदीहून पुण्याला स्वामीजींना भेटायला आले. भर दुपारी उन्हात त्यांना आलेलं पाहून स्वामीजींनी त्यांना कारण विचारलं तर स्वामी सत्यदेवानंद सरस्वती म्हणाले, मी आपल्याला भेट घेऊन आलो आहे, ती आपल्याला घ्यावीच लागेल. कारण ती भेट केवळ माझ्यासारख्या सामान्य संन्याशांची नाही तर संन्याशांच्या थोर संन्याशांची ती भेट आहे. असं म्हणून त्यांनी पिशवीतून ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवरचं रेशमी वस्त्र, पुष्पहार आणि समाधीवर लावण्यात येणाऱ्या गंधाच्या गोळ्या दिल्या. त्याच दिवशी संध्याकाळी दासदेव महाराजांच्या सहवासात राहिलेल्या एका साधकानेही स्वामीजींना माऊलींच्या समाधीवरील हार आणि श्रीफळ दिला. त्या साधकांनी तर स्वामीजींना असा अनुभव सांगितला की मी समाधीवर रोपं ठेवलं तर आतून आवाज आला की मी हे जे देतो ते 12 वर्ष तिथे ज्ञानेश्वरी जागो आहे तिथे येऊन दे. डोकं वर उचललं आणि पुजाऱ्याने हा प्रसाद दिला. स्वामीजी असं म्हणायचे की माऊलींनी माझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्या. ज्यावेळी त्यांना असं वाटलं की खरंच माऊलींची आपल्यावर कृपा आहे का, तर त्यावेळी माऊलींनी काही ना काही दृष्टांत देऊन त्यांच्या या परमभक्तावर कृपा केली. 1977-78 वेळेस स्वामीजी जेव्हा आळंदीला गेले, दर्शन घेऊन अजान वृक्षाच्या सावलीत थोडे विसावले होते. डोळे मिटून ते शांत बसले होते. मनात विचार चालू होते. आतापर्यंत 19 वर्ष ज्ञानेश्वर महाराजांची सेवा या देहाने केली, नवे माऊलीने या देहाकडून करून घेतली असं म्हणून आपलं सर्व जीवन आठवत होते. असा स्वतःशीच संवाद चालू असताना आवाज आला, धन्य आहे, धन्य आहे. क्षणभर हा काही भास तर नाही ना असं म्हणून स्वामीजींना वाटलं तर पुन्हा आवाज आला, तू आपले जीवन धन्य केले आहे, निश्चिंत राहा, माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. डोळे उघडून स्वामीजी आवाजांच्या दिशेने पाहू लागले तर तिथं कोणीच नव्हतं. स्वामीजी म्हणायचे की आता माझी एकच इच्छा उरली आहे, मी आळंदीला माऊलींच्या समाधीपुढे लोटांगण घालावं आणि सर्व माऊली भक्तांनी माझ्या पाठीवरून चालत माऊलींचं दर्शनाला जावं. त्यांची जवळची सरोवरे उत्तमपणे या कालवर्ती परस्परे मग तरंगती धवळारे तरंगची होती. स्वामीजी आणि त्यांचं माऊलींवर असणारं प्रेम हे अवर्णनीय आणि अनापलनीय आहे. फक्त त्या प्रेमाचे तुषार जरी आपल्या अंगावर पडले तरी आपण पावन होऊन जाऊ. मी स्वतःला खरंच भाग्यवान समजते, कारण मी सुद्धा त्या प्रेमरूप तुषाराने स्वतःला पवित्र करून घेतलं आहे. ज्यावेळी मी स्वामीजींकडे आले तेव्हा 11वीत होते. खरं म्हणजे मला काहीच कळत नव्हतं, ज्ञानेश्वरी ध्यान याबद्दल तर मला काहीच कल्पना नव्हती. त्यांच्याकडे यायचं ते फक्त त्यांच्या प्रेमामुळे, त्यांचं ते आनंद स्वरूप प्रेमस्वरूप डोळ्यानं पाहिला. ते नेहमी म्हणायचे की ज्ञानेश्वरी हातात असताना मरण यावं आणि त्यांच्या प्रत्येक वाक्यातूनच प्रत्येक कृतीतून माऊलींविषयीचं त्यांचं प्रेम कळून यायचं. स्वामीजी एवढं सांगतात म्हणजे आपणही ज्ञानेश्वरी वाचायला हवी. ज्ञानेश्वरीतील काहीही कळत नसताना केवळ स्वामीजी सांगतात म्हणून ज्ञानेश्वरी वाचायला घेतली. शहानुसारची गुरु पौर्णिमा जवळ आली होती. गुरुपूजनाचे कार्यक्रम केंद्रात चालू होते. स्वामीजी प्रकृती बरी नसतानाही पूजन घेत होते. गुरु पौर्णिमेपर्यंत ज्ञानेश्वरी वाचन संपायचं असं ठरवलं. त्याप्रमाणे गुरु पौर्णिमेला सकाळी ज्ञानेश्वरीतल्या प्रसादानाच्या ओव्या वाचल्या. गुरुपूजन झालं असतानाही केवळ शेजारच्या आजींच्या ग्रहाखातर त्यांच्याबरोबर स्वामीजींच्या दर्शनाला गेले. ज्ञानेश्वरी वाचली हे सुद्धा त्यांना आनंदाने सांगता येईल आणि मग त्यांना खूप आनंद होईल म्हणून खूप उत्साहात होते. स्वामीजींनी जणू काही मुद्दाम बोलावून घेतलं होतं, कारण तिथं गेल्यावर पाहिलं की विलास काका पाठी लावत होते. आज सकाळी आपल्या प्राणप्रिय स्वामीजींनी आपला देह सद्गुरूजींनी समर्पित केला. भले शब्बास ही स्वामीजींची पंढरपूरला तशीच राहून गेली. विपाळे जरी आठवला चित्ता तरी ते आपली लोक केला, हे असो दया ते प्रशंसता लाभू ऐकली. सहजच जरी स्वामीजींचं स्मरण झालं तरी चित्त प्रसन्न होत. मग अशा प्रकारच्या चिंतनातून त्यांचं स्मरण प्रशंसा केली तर जीव आनंदात नाहून निघतो. याच चिंतनातून त्यांचं जे दर्शन आपल्याला झालं त्याचं उत्तराई कसं होणार. एकच करायचे वोहळे हे जी करावे जे गंगेचे अंग टाकावे. मग गंगा ही जरी मोहावे तरी तो काय करी. हरिओम.